प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सचो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सचो शांति उन्डे जिंदगी तलाई सचो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
Bye.
प्यारो भैडिट इत कार्यक्रम तुन केंजन वाले सब भई भावडू ननी से लखनू प्रभु यीशु ना पवित्र नाम ते मेकुन सब तुन मावा सेवा इत कार्यक्रम ते मिया सप्ता उन बार फिर स्वागत है उन्दे माकुन आशा है कि इमर सब भई प्रभु यीशु ना दया ते अच्छा भलो आयुट होए उन्दे माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन केंजा नजरिया तल मेकुन सब तुन परमेश्वर दाव ना बरकत जरूर पुटसी रहे माता हुए उन्दे इत कार्यक्रम तुन केंजा ना बात ते मिया मन ते बांगे भी विचार वाइतंग हुए या फिर मीवा बांगे भी प्रार्थना निवेदन हुए ते इमट माकुन अपनो चिट्ठी ते लिखे किसी कुन जरूर बदे किट अमट मीवांग चिट्ठी ने जवाब जरूर सिकम प्यारो भैडी जनी से लखनित अमट मीवा सप्तलाई प्रभु जिन से हमेशा बिंती या तोड़ा प्यारो भैडी यदि मट प्रभु ईश्वर पर विश्वास की किट ते बोल मीवा भी जीवतुन बदले किसी सियानुल औंडे प्रभु जी मीवांग सब मुसीबत नू भी हटी कैनुल प्रिय केंजन वालेड दोस्ता लुड़ीट अमट मीवा सेवा तलाई हमेशा तैयार रहियम अने इमट सब इत कार्यक्रम तबारे ते अपनो संग वालेडुन भी जरूर बतेगी किट इद्दे मा बोल प्रभु ईशु ना सच्चो भक्ति अने सेवान ते वड़ाट भाईडी टनी सेलकनित अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया न पहले परमेश्वर दाउन से बिनती कम प्यारो भैडिट इमट भी ना संगने सच्चो मन तल प्रभु ईसुन से इहुन बिनती किसी सके माई तोड़ी माउल सच्चो अने जीव तो प्रभु नी अमर सब उन बार फिर ईसु मसीह नाम ते निकरुम वाई तलम पंडे अमर निकुन सच्चो आत्मा तल धन्यवाद स्या तलम की इमामा कुन अभी तक खूब बरकत सी तो नहीं बवे न मट कह चल सके मायो आओ ने इम सप्ता कमी तुन भी पूरो की उन्डे वाइन वाले सब दुख तकलीफ अनि मुसीबत तल भी बचेक से इरतो नहीं इव सब मादिन लाई भी अमर निकुन जीवा तल खूब धन्यवाद स्यातुलम इदनी वा मा पर रो दया अनि प्रेमान अंडे माँ वा जिंदगी ते उन्दी उन्ने दिया जोड़े की सीसी थी इदन लाई भी अमरनी कुन धन्यवाद स्यातलम परमेश्वर दाऊनी इद समय ते अमरनी से बिनती क्या तलम की पवित्र आत्मा ता जरिया तल बाइबल अध्ययन क्या ले माँ वा मदद की अंडे माँ कुन इतल समझ सिम की अमर भी निवा सच्चो अने जीव तो वचन तुन पड़ा गहरो तल पुंज सके माइको और येड सब केंजन वालेडुन भी इतल समझ सिम की येड भी निवा पवित्र वचन तुन पुंज सके माय नोड धन्यवाद प्रभु नी इमा मावा बिनती तुन किंस्ती अमर नेकुन सब माध्यम लाई धन्यवाद सीता के इत बिनती तुन यीशु मसीह न नाम ते तलह की तुना आमीन प्यारो भाईडिट बहुन मेकुन मालूम है कि उद्यंग ने अमट नयो नियम तल इफिसियन पड़ोड़ा किताब तल अपनो अध्ययन तुन किसी रहे मात्रम प्यारो भैडी टनी सेलकनित माकुना शाहे कि इमट मवा नेटाइद बाइबल अध्ययन तक कार्यक्रम तुन केंजन लाई तैयार हाइट होए प्यारो भैडी टनी सेलकनित नैन अमट अपनो कार्यक्रम ते नयो नियम तले इफिसियन पड़ोड़ा किताब तल अदेना सारुंग पाठ तल उन्दी वचन तल अरिकुन नालिंग वचन लुगुस अध्ययन की कम प्यारो भाईडी टनी से लगनित इमर सब प्रभु जी ना यो सच्चो ने जीव तो वचन नु पड़ा ध्यान तल की जट प्रभु जी मिवा जीवते आनंद खुशी उन्डे मन ते पुरो शांति सैनुल उन्डे प्रभु ईशु मिवा रोन रचाडे मिया खेती बाड़ी ते अनि मिवा सब काम धंधो ते भी खूब बरकत सियानो सिर्फ मा विश्वास वो ने पर मजबूत आयना चाहिए प्यारो भैडी जानी से लखनित नेटा अध्ययन तलाई अमट सब पढ़े मायकम नयो नियम ते ही इपिसिर ना किताब अदेना सारुं पढ़ता उन्दी वचन तल अरिकुन नालू वचन लुगस ಈಗ ಇದ್ರಂಗ್ನೇ ಲಿಖೆ ಮತ್ತಾಯಿ ಪಿಜ್ಜ ಪಾಡ್ತೆ ಅಮ್ಮಟ್ ಮಂಡ್ಲಿ ತುನ್ ಉಂದಿ ನವಡಿನ ರೂಪ್ ತೆ ಹುಡ್ತಾಮ್ ಉಂಡಿತ್ ಪಾಡ್ತೆ ಅಮ್ಮಟ್ ಮಂಡ್ಲಿ ತುನ್ ಶಕ್ತಿತ ರೂಪ್ ತೆ ಹುಡ್ಕಾಮ್ ನವಲ್ ಒಳ ದೋಸ್ತ್ ಹಮೇಶಾ ಇತ್ತಾಕೆ ಮನ್ ತೋ ಲೈಕಿ ಮಳ್ಮಿಂಗ್ ನ ಪೈಲೆ ಸಬ್ ಕುಚ್ ಅಚ್ಛಾ ಲಾಗಿತಾಯಿ ಅನೆ ಮಳ್ಮಿಂಗ್ ನ ಬಾತ್ ತೆ ಲಡಾಯಿ ತ ಶುರುವಾತ್ ಆಸಿ ಅಂತಾಯಿ ಇದ್ದನ್ ಲೈ ಮಂಡ್ಲಿ ತುನ್ ಬಡುಲ್ ಅಚ್ಛಾ ಶಕ್ತಿ ವಾಲೆ ಆಯ್ನಾ ಚೈಯೆ ವಾಯನ್ ವಾಲೆ ದಿಯಂಗ್ನೆ ಮಂಡಲಿ ಮಸಿಯಲ್ ಈಸುನ ನವಡಿನ ರೂಪ್ ತೆ ದೀಸರೆ ಮಾಯಲ್ ಇದ್ ಮಂಡ್ಲಿ ಆಶಾನ್ ಈ ಸಮಯ ಸಗಾಯ್ತ ಅನೀದ್ ದುನಿಯಾ ತ ಸಾಮ್ನೋ ಮಂಡಲಿ ದೀಸರೆ ಮಾಯಲ್ ಇದ್ ಪಾಟ್ ಮಾವ ಸಾಮ್ನೋ ಮಂಡಲಿ ತ ಉಂದಿ ದೂಸರ ಹಿ ರೂಪ್ ತೆ ಬತೆಯಾತಾಯಿ ಈ ದುನಿಯಾ ತೆ ಮಂಡಲಿ ತುನ್ ವಡುಲ್ ಅಚ್ಚ ಶಕ್ತಿ ವಾಲೆನ ರೂಪ್ ತೆ ಆಯ್ನಾಯಿ ಇಪಿಸು ಸೆಹರ್ ತೆ ಉಂದಿ ಜನಿನ ನಾಮ ತೆ ಪಡಾ ಮಂದಿರ್ ಬನೆ ಕಿ ಸುಚಿ ಮತ್ತೋಡ್ ಎ ದುನಿಯಾ ತ ಸಬ್ಸೆ ಪಡಾ ಮಂದಿರ್ ಮತ್ತ ಇದ್ ಸಬ್ ದೂಸರೋ ಜಾತಿ ವಾಲೆ ಲೈ ಮತ್ತ ಇದ್ ಇಪಿಸು ಸೆಹರ್ ತೋಡ್ ವಿಶ್ವಾಸ ಲೈ ಬಖತ್ ಮತ್ತ ಕಿ ಬೋಳ್ ಇದ್ ಮಾನಿ ತುನ್ ಪುನ್ಯಡ್ ಕ್ಯಾಗ ಬಡುಲ್ ಬಡುಲ್ ದುಸ್ಮನ್ ಮತ್ತೋಳ್ ಸಿರಪ್ ಇಪಿಸು ಸೆಹರ್ ತೋಡ್ ವಿಶ್ವಾಸ ಕರ್ರು ಮಿ ದುಸ್ಮನ್ ಅಲ್ಮತ್ತುಲ್ ಬಲ್ಕಿ ನೇಣ್ ಮಾ ಕರುಂ ಭೇಯ್ ಮೌಲ್ ದುಸ್ಮನ್ ಪುನೆ ಭಕ್ತಿ ಕ್ಯಾನ ಹೈಲೆ ಇದ್ ಪಾಟ್ ಚೌವಾನ ಸುಧಾರ್ ಕ್ಯಾನ್ ಇಪಿಟಲ್ ಶುರು ಆಯ್ತಾಯಿ ಉಂಡ ದೈ ದೌಡ್ ನೌಕರ್ ಮಾಲಿಕ್ ಸಪ್ತ ಉಂದೆ ದೂಸರೋ ತಲಾಯಿ ಜಿಮ್ಮೆದಾರಿನು ಬತೆಗ್ಯಾತೊಳೈ ವಳುಲ್ ಮಸಿ ವಿಶ್ವಾಸಿನ ತಯಾರಿ ಬಪ್ಪೋಳ್ ಚೌವಾರು ತೆ ಚುಡ್ಡೋಲೆ ಮಂತಾಯಿ ಅದ್ದೆ ಸಮಯ ತಲ್ ಶುರು ಆಯ್ತಾಯಿ ಇಪಿಸಿಡ್ ಸಾರು ಪಾಡ್ತಾ ಉಂದಿ ವಚನ್ ತೆ ಇವನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಯೇ ಛವಾಲುಡಿಟ್ ದಾಯಿ ದಾವ್ನ ಮನೆ ಕಿಮ್ಟ್ ಪ್ರಭುನೆ ಇದ್ಮಿವ ಫರ್ಜಾನ್ ಅನ್ ಠೀಕ್ ಆನ್ ಇತ್ ಸಹಿ ಆನ್ ಬಾಳಿಕ್ ಇತ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಇಚ್ಛತಲೆ ಕಾನ್ ಬಲ್ಕಿ ಇವನ್ ಇಂದ ನೋಡ್ಕೆ ಅಚ್ಚ ತಲ್ ಬಿ ಖೂಬ್ ಅಚ್ಚ ಬಾಳಿಕ್ ಇತ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ತರಿಕಾ ನಾಲ್ ಆಯ್ತಾಯಿ ಇದ್ದಲ್ ಲೈ ಅಚ್ಚಾನ್ ಒಳುಲ್ ಮಾನವನ್ ಉಂದಿ ಸಬ್ಸೆ ಪಳ ಮಾಂದಿ ಕರಿತಾ ನಾಯಿ ಅದ್ ಇದ್ ಆಂತ್ ಕಿಯಲ್ ವಿಶ್ವಾಸೇನ್ ಅಧಿಕಾರಿಡ ಮಾಂದಿತುನ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾನಾಯಿ ಇದ್ ಶಿಕ್ಷಾ ರೋತೆ ಇಕರಚ್ಚಿ ಸ್ಯಾತೊಳೈ ಬಪ್ಪುಳ್ ಬಳುಲ್ ವಿಶ್ವಾಸಿ ಹುಕುಂ ತುನ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ ಕರಿಸಿ ಅಂತೋಲೈ ಇದನ್ನ ಬಾತ್ ತೆ ಒನ್ ಊಚೋ ಪದವಿ ತೆ ಅಧಿಕಾರಿನ ರೂಪ್ ತೆ ಇರ್ಸಿ ಸ್ಯಾತೊಳೈ ಅನೆ ಇಂಗ ಓಲ್ ದೂಸರೋ ತುನ್ ಹುಕುಂ ಸ್ಯಾತೊಳೈ ಇದ್ ಹುಕುಂ ಬಿ ಇದ್ ಮಾನಿತ್ ಪರ್ರೋ ಆಸರ ಕ್ಯಾತಾಯಿ ಕಿ ವಿಶ್ವಾಸಿ ಬಚ್ಚ ಹುಕುಂ ತುನ್ ಮಾನೆ ಕಿಸಿ ರಹಿಮಾ ತೊಲೈ ಸುರುತೆ ಶಿಕ್ಷಾ ತೋ ರೋತೆ ಹಿ ಆಯ್ತಾಯಿ ರೋತೆ ಹಿ ಅಮಟ್ ಪ್ರಭುನ ಮಾಹೋಲ್ ತೆ ಸೈತಾನ್ ತ ಪರ್ರೋ ಮೈಯಾನ ಕರಿಸಿ ಹಂತೋಣಂ ಪ್ರೇ ಕೆಂಜನ್ ವಾಲ ದೋಸ್ತರುಡಿತ್ ಇದ್ ಹಿಸ್ಸಾ ತೆ ಅ ನಮೀ ಕುನ್ ಕುಚ್ ಖಾಸ್ ಮಾಂದಿನು ಬತೆ ಕ್ಯಾನ ಚಾಹೆ ಮಾಯ್ತೋನ ಈ ತಲ್ ಅಂದಾಜ ಲಗೆ ಕ್ಯಾತೊಳೈ ಕಿ ಪೌಲುಸ್ ಭಕ್ತಾಲ್ ಮಸೀರೋ ತ ಬಾರೆ ತೆ ಬಾತ್ಚೀತ್ ಕಿಸಿ ರಹೆ ಮಾತೋಲೈ ಸಯೂ ಪಾಡ್ತೆ ಮಳಮಿನ ಸಂಬಂಧ ಬಾರೆ ತೆ ಬತೆಗೀತೊಳೈ ಯದಿ ಹುಕುಂ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಛವಂಗ್ ಹೈ ತೆ ಇದ್ ವಿಶ್ವಾಸಿಡ ದೈ ದೌಡ್ಲೈ ಪಳ ಅಚ್ಛಾ ಕಿಸ್ಮತ್ ತ ಮಾಂದಿಯನ್ ಅಂಡೆ ದೈ ದೌಡ್ ಇಂಜಿ ಸಕೆ ಮಾಯ್ತೊಳೈ ಕಿ ಯಡ್ ಪ್ರಭು ನೋಡ್ ಛವಂಗ್ ಅಂದುಳ್ ನವ ಸಮಸ್ತಲ್ ತೋ ಇಹುನ್ ಮಾಕುನ್ ಸಬ್ ತುನ್ ಕ್ಯಾನ ಚಾಯಿ ಯದಿ ಉಂದಿ ಪರಿವಾರ ಪ್ರಭುನೆ ಹೈ ತುವನ್ ಅಪ್ನೋ ಛವನ ಬಾರೆ ತೆ ಪ್ರಭುನ್ ಲೈ ಬದಿ ಕ್ಯಾನ ಚಾಯಿ ನಯೋ ನಿಯಮ ತೆ ಹಿ ಪೈಲೋ ಕ್ರಂಥುಸ್ ನ ಕಿತಾಬ್ ಅದನ್ನ ಯಡು ಪಾಡ್ತ 14 ವಚನ್ ತುನ್ ಅನ್ನ ಮಿಹಿನಲ್ ಪಳೆ ಮಾಯ್ಕ ಈಗ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಬಾಳಿಕಿ ಅವಿಶ್ವಾಸಿ ಮುಯ್ದುಲ್ ತನ್ವ ಮೈನ್ ಹಿನ್ನಲ್ ಪವಿತ್ರ ಜಯರೆ ಮಾತೋಲ್ ಅನೆ ಅವಿಶ್ವಾಸಿ ಮೈ ತನ್ವಲ್ ಮುಯ್ದೋನ್ ಹಿನ್ನಲ್ ಪವಿತ್ರ ಜಯರೆ ಮಾತ ಇವನೇಲೆ ಐವಲ್ ತೆ ಮೀವ ಛವ ಆ ಪವಿತ್ರ ಐವ ಪರವ್ ಇಂಗ ಪವಿತ್ರ ಅಂದು ಪ್ಯಾರೋ ಭೇಡಿಟನಿ ಸೆಲಕ್ ನಿಟ್ ಈಗ ಉಂದಿ ಮಾಂದಿತ್ ಪರೋ ಜರಸೋ ಧ್ಯಾನ್ ಸೆಮ್ಟ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಪ್ರಭುನೆ ಅಪ್ನೋ ದೈ ದಾವ್ ನೋಡ್ ಹುಕು ಮಾನೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲಡ್ बने मामट नाकुन वोडलो गोण लाई पड़ा अच्छा लागी ताई कि बोर छवांग प्रभु ना नाम ते छुटकारा ये तो लाई अच्छा वत लाई ई तलबखत चुनाव वाले आई ताई ई तलबखत ते वोन अपनो दाई दाव नहले बल्कि परमेश्वर ता हुकुम तुन माने क्या नाई नयो नियम ते इफिसिड पड़ोडा किताब ते अदेना सयू पाड़ता 22 वचन ते इहुन लिखे माताई माइक नेट मी वोड रोतोड़ा बस्त मंट बहुन प्रभु ना हुकुम ता लेका इंगा मट मुन्ने पढ़े माइकुम दूसरो तुम थोसना किताब अदेना मून पाड़ता उन्दियानी रण वचन ते प्रभु माकुन इगा इहुन बते क्या तो ले पर इत पुंजी ये ना कि आखरे दिया ते तकलीफ ता जोग आयल तनमय फिकर ते मंजी लोगोड़ लोभी डिंग मार घमंडी आया नूर दूसरोड़ा बेजत क्या नूर दाई दाव ना केंजोड़ा ले धन्यवाद है लेके वोड़ धर्म ता फिकर है लेके वोड़ इदमांद बिल्कुल सच्चो आंद कि उन्दी समय वाईता है बपुड़ छवां उपद्रा क्या ना शुरू किसी से आतोड़ाई बाड़ी की वोड़ पड़ोड़ आसियन तोड़े ओड़न अपनो अलग रोन बसे क्या ना अरिता है परमेश्वर ई तोले स्वभाव सी तो लाई कि बहुन बखत वाईता है और नछवां भी क्या लाख सिहन तोड़े परमेश्वर भी चाहे माई तो लाई कि इंगा बोल अपनो कालक न पर रो इधुकुम तल अलग मान दिया नाकुन याद है कि अन्ना प्रभु नोल सेवक मत तो ना ते उन्दिरो ते मिले मायन लाई हमेशा हंदन इगा तक किया नवोल रोतुल दाउन से भी बात हल्की सी सके मायन बाड़ी केवल दाऊ दुखी मत तोल उनुल मर री वना कहना हल माने किंदुल आनि बोल टूड़ अपनो दाउन खूब तंग किंदुल बपोड़े बपोड़े दाई दाऊड़ यून सोचे क्या तो लई कि जवान आयन पर रो भी वोड़ दाई दाऊ न बसते मंदानु इहुन बहुन आयल उन अपनो जीवन तुन स्याना अनि जिंदगी तुन काटे क्या ना हक है इपिसेट सारुंग पाटता रण अनि मून वचन ते इहुन लिखे माता है पहले हुकुम बद्दन संग वायदा आंद अद इदन निल्दाऊ ना अनि निवा दाई ना इज्जत माने किम कि नीव भलो आई अनि धरती पर रो वल्ले दियं पिसी मन्ने नी प्यारो भाईडी टनी सिलकनीट अमट इत मांदी क्या तुलम की 10 हुकुम मसी जीवन तलाई ठीक है ले पर इदिना मतलब धैले की मठ अदन माने अल की किट हर एक तुन अपनो दाई दाऊना इज्जत क्या ना चाहिए बपुड़ छो वंग पड़ंगा सी हंत गई ते वोन अपनो जिंदगी ता जरिया तल अपनो दाई दाऊना इज्जत क्या ना चाहिए समसोन अनि अबशालोम रण इतोड़ मन वालोड़ मत तोड़ योड़ रण ते 10 हुकुम नू मानल केवल उन्ड जवानी ते ही अपनो जीवन तल कई नोरसी वाट तोड़ इपिसिड सारूं पढ़ता नालूं वचन ते इहुन लिखे माताई ये दाऊडिट मैं अच्छा वंग संग इहुन मिनी के मट क्या सोंगाई वंग पर प्रभु न वचन अनि नियम करेची अवे न पालन पोषण किमट व्यवस्था ते दाई दाउन ई तलबे नहीं हुकुम अलपुट्टो दया ता समय ते दाई दाउन ई तल जिम्मेदारी पुट्टा है कि बोल सच्चाई तुन अपनो छवानु करू वट वोन गुस्सा मिनी सिसु मट विश्वासी आयना नातो तल निकुन अपनो छवन संग ने धीरज अने पड़ा नम्र व्यवहार तल मनाना चाहिए छवानु समले का न रंटे दाई दाऊ न जिम्मेदारी आई ताई बोल वरु नल्ले बोल अपनु मरिन डाट हल्के बोल वो नोल बैरी आन बोल पर बोल बोन से प्रेम एरी तोल बोल पड़ा अच्छा तल उन शिक्षा स्या तो लई बपुर तक आशा है ते अपनु मरिन डाटे की जानबूज के वन जोक्सिमिनी वाट मा टूड़ा न मन ते मुरख पन बंदे मासी मनताई पर जिया न जरिया तल अदबोन से लगाई थाई अपनो छवा नु डाटे क्या न मिनी छोड़ की किट बाड़े की यदि इम वोन छड़ी तल जिक्की ते बोल अलसानल इम वोन छड़ी तल जिसे कुन वोना पर अंतु नरक तल बचगी की छड़ी नि डांट तल अकल पुटी थाई पर बेना छवा तो निमट इहुने छोड़े की किटबोल अपनो दाय दाउना लजे मायना कारण बने माय तो लई उंडे दुष्ट ना बड़े मायना कारण तल गुना भी बड़े माय तय प्राकृत धर्म लो गुड़बोना अर्रन उड़ची यन तोड़ई अपनो मरिन डाटे की आप ही हुन क्यान से मिकुन चैन पुट्टल उंडे नीवा मनसुखी आसीधाल उन्हें किस्सा इहुन है वोल दाव अपनु मरिन कोला ने जिसी रहे मासी तोल वोल टूड़ल खूब चिल्ले मासी रहे मासी तोल दाव अपनु टूड़न कोरलंग जियाना बखत ते वनक तोल बहुन निकुंदु की आस रहे माताई अवने नाकुन भी आस रहे माताई टूड़ल अपनु दाउन जवाब सी तोल मगर उन्दी जगत मिनी जेमा यल छवा अपनु दाई दाउना हुकुम तुन हलमाने केवल इदन लाई बोल मारते जी रहे मासी तोल बपोर दाई दाउड गुस्सा ते होई ते अपनो चवानो मिने जी मकाई माकुन बोलुन बसते इराना कोशिश क्या नहीं नीति वचन 23 ते लिखे माताई बपोर अमट अपनो चवानो कटिया ते जिया तोलम तु बोल सासियाला नल नाकुन याद है कि बपोड़ा न चुडोल मत्तो ना तद बखत्ते नाउल दाउ नाकुन सजा सीता के मंदुल बपोड़े बपोड़े नाकुन जिंदुल भी बपोड़े बपोड़े तो बिल्कुल जिंदुल हल्ले पर ना वांग दिकड़ी नु रहचिकुन रोतल भाड़ो टंसिकुन सड़कते ने लच्ची सिंदुल अद बखत्ते चयू या सारू साल नोल मत्तो ना हुए उल्ला कुन वरुता ना चाहे मांदुल अपनु बसते इराना चाहे मांदुल बाड़ी क्या ना खूब उपद्र क्यान वाले मंजी तो ना बांगे भी चीज तुन उरुता ना नावा आदत मंजीता नयो नियम चीज कुनु उरुता ना इपी नाकुन पड़ा मजा वांदु नावा दाई पड़ा अच्छा जनिमत्ता ना लई हमेशा प्रार्थना किंदु उंडेत नाकुन परमेश्वर ता प्यार तक हाक नवा मन तोन वेस्तो नवा जनी है अन्ना पनु जनीन बप्पोड़ी भेल इन्नों की मनवा काम ते लक्षियन नवा काम इधाई के अन्ना मडली तोन केप का अन्ना इहुने काम क्या तो ना नवा जनी ना काम आंद रोन संभाले क्या ना छवा ना अच्छा ताल देखभाल क्या ना उन्हें छवा नु प्रभु ना भय ते बड़े के भी उन्हें ना कुन जित तो आज सा के मायल अन्ना भी अपनो छवा नु समय सी का अगर अन्ना लई सोड़ लोगोड़ प्रभु ने वायन ई पे मदद की तोल उन्हें नावांग छवांग प्रभु से लग आसी दानुरते बड़ंग फायदा अन्ना पुंतो ना की नवा अपनो आप ता काम न लाई प्रभु लाई आंदो मगर प्रभु नाकुन जो परिवार सीतो लाई अदन लाई भी नवा जिम्मेदारी आन प्रभु नो छवंग जो पवित्र आत्मा ते निंची मन तो लाई उड़ उन्दी दूसरों ता बस ते मन तो लाई प्रे केंजन वाले दोस्ता लोड़ी इदन पे जा ईशु अंडे साढ़े मुन विसंगानी रण आदिपड़ुन ठहरी की तुल बेके बेके शहर या ना टेबल इंदाना विचार की दुल हक के हक के यड़ुन रह कर किसी मुन्निरोत तुल बोल बोलु नित तुल कोई ले नेल पंडसी पार तैयार आसियत तुम पर कोयन वाले कम आंदुल कोयन ना मालिक ना बिंती कीमत की नेल कने उन्हें कोयन वाले रोची से बिल दाकेट इंगा पर होशियार रही मामट अनामी कुन भेड़ना ना पिल्लन लेका भेड़िया न डूम रोहता तो ना परिचंग जोला अनिसर पुक मिनी यन मट सर्दबो नहीं सेवा जार क्या ले मिनी वर्क माई किट बद्दे भी रोते दाकेट तेमुन ने रोनवाइलर उन्हें इंजिसिम्ट इधरोते शांति आई अग बोले शांति तलायक आयल ते मीवा शांति वन परो मंदल हेल ते मी परो मलसीवायल आदे रोते मंट अने बड़ांगे भी तिंडाले उंडाले में कुन सियानो अदन ये ची है नाट बाड़ी के बनियार काम के आतोलते वोन बनियारी पुट्टा ना ठीक आई था रोक रोक मिनी वली मठ बपोड़ी भी इमठ बद्दे शहर ते अवसिदा केट अने अगर तोड़ मी कुन खुशी ते ग्रहण क्या तोड़ ते बड़ांगे भी मी सामो तिंदाले इरी तोड़ अद्दिन तिंजी ये नट
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केंस देट माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमाट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयूरंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9770803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनाट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंगरंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9770803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com